ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ. ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ್ ಕೆ ಚೌಥೆ ಸ್ಕಂದ ಪಡ ರೇ ಹೇ ಚೌಥೆ ಅಧ್ಯಾಯ ಸೇ ಇಸ್ಕಾ ನಾಮ ಹೇ ಸತಿ ದ್ವಾರಾ ಶರೀರ ಕಾ ತ್ಯಾಗ. ಶ್ಲೋಕ ಕ್ರಮಾಂಕ ಚೌಥಾ ಜೊ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಸೇ ಹೇ ಯದ್ವ್ಯಕ್ಷರಂ ನಾಮ ಗಿರೇರಿತಂ ನೃಣಾಂ ಸಕೃತ್ ಪ್ರಸಂಗಾದಗಮಾಶು ಹಂತಿ ತತ್ ಪವಿತ್ರಕೀರ್ತಿಂ ತಮಲಂ ಶಾಸನಂ ಭವಾನಹೋ ದ್ವೇಷ್ಟಿ ಶಿವಂ ಶಿವೇತರಃ. ಸತಿ ಆಗೆ ಕಹತಿ ಹೇ ಹೇ ಪಿತಾ ಆಪ್ ಶಿವ ಸೇ ದ್ವೇಷ ಕರ್ಕೆ ಘೋರತಮ ಅಪರಾಧ ಕರ ರಹೇ ಹೇ ಕ್ಯೋಕಿ ಉನ್ ದೋ ಅಕ್ಷರೋ ಶಿ ಔರ್ ವ ಈ ದೋನ ಅಕ್ಷರ ಕಾ ನಾಮ ಜೊ ಹೇ ಶಿವ ವ ಮನುಷ್ಯ ಕೋ ಸಮಸ್ತ ಪಾಪೋ ಸೇ ಪವಿತ್ರ ಕರ್ನೆ ವಾಲಾ ಹೇ ಉನ್ಕೆ ಆದೇಶ ಕಭಿ ಭೀ ಕೋಯಿ ಉಪೇಕ್ಷಾ ನಹೀ ಕರ್ತೆ. ಶಿವ ಜೀ ಸದೈವ ಶುದ್ಧ ಹೇ ಔರ್ ಆಪ್ಕೆ ಅತಿರಿಕ್ತ ಅನ್ಯ ಕೋಯಿ ಉನ್ಸೆ ದ್ವೇಷ ನಹೀ ಕರ್ತಾ. ಪ್ರಸಂಗ ಐಸಾ ಹೇ ಸಬ್ ಜಾನತೆ ಹೇ ಶಿವ ಜೀ ಕಾ ಏಕ ತರಹ ಸೇ ಅಪ್ರತ್ಯಕ್ಷ ರೀತಿ ಸೇ ದಕ್ಷ ರಾಜ ಅಪರಾಧ ಕರ್ತೆ ಹೇ ಉನ್ಕಾ ಸಮ್ಮಾನ ನಹೀ ಕರ್ತೆ ಉನ್ಕೋ ಯಜ್ಞ ಮೇ ಆಹುತಿ ಅರ್ಪಣ ನಹೀ ಕರ್ತೆ ಹೇ ಉನ್ಕಿ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕೋ ಭೀ ಧ್ಯಾನ ನಹೀ ದೇತೆ ಹೇ ಪಾರ್ವತಿ ಕೋ ಭೀ ನಹೀ ಪೂಛತೆ ಹೇ. ತೊ ಪಾರ್ವತಿ ಪತಿ ಕೆ ಪ್ರತಿ ಹೋನೆ ವಾಲಾ ಅಪರಾಧ ದೇಖ ಕರ್ ವೋ ಕ್ರೋಧಿತ ಹೋ ಜಾತಿ ಹೇ ಔರ್ ಅಪ್ನೇ ಪಿತಾ ಕೋ ಅಭಿ ಯೇ ಕಠೋರ ವಚನ ಬೋಲ್ ರಹೀ ಹೇ. ವೋ ಕಹಿ ರಹೀ ಹೇ ಕಿ ಇಸ್ ವಿಶ್ವ ಮೇ ಐಸಾ ಕೋಯಿ ಭೀ ಜೀವ ನಹೀ ಹೇ ಸಿವಾಯ ಆಪ್ಕೆ ಜೋ ಶಿವಜಿ ಕಿ ನಿಂದಾ ಕರ್ತಾ ಹೇ ಜೋ ಶಿವಜಿ ಕಾ ಅಪರಾಧ ಕರ್ನೆ ಕಾ ಸಾಹಸ ಕರ್ತಾ ಹೇ ಕ್ಯೋಂಕಿ ಯೇ ಪರಮ ಪವಿತ್ರ ಹೇ ಇನ್ಕಾ ನಾಮ ಕಾ ಅರ್ಥ ಹೇ ಶಿವ ಯಾನಿ ಮಂಗಲಕಾರಿ ಮಾಂಗಲ್ಯಮಯ ಪವಿತ್ರ ಶುದ್ಧ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಕೆ ಇನ್ಕಾ ನಾಮ ಕಾ ಹೀ ಅರ್ಥ ಹೇ. ಕೇವಲ ಇನ್ಕಾ ನಾಮ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಸೋಚನೆ ಸೇ ಔರ್ ಉಚ್ಚಾರಣ ಕರ್ನೆ ಸೇ ಹೀ ಸಮಸ್ತ ಜೀವ ಮಾತ್ರ ಜೊ ಹೋ ಶುದ್ಧ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ ಪರಮ ಪವಿತ್ರ ಹೇ. ಯೇ ಹಮೇಶಾ ಏಕ ಶ್ಲೋಕ ಆತಾ ಹೇ ವಿಷ್ಣು ಪುರಾಣ ಮೇ ವೈಷ್ಣವೀಯ ಪುರಾಣ ಮೇ ಇಸ್ಮೇ ಕಹಾ ಗಯಾ ಹೇ ಸತ್ವಂ ವಿಶುದ್ಧಂ ವಸುದೇವ ಶಬ್ದಿತಂ. ಯೇ ಶಿವಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಹಮೇಶಾ ಶ್ರೀ ವಾಸುದೇವ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಕೆ ಚರಣ ಕಮಲೋ ಮೇ ಅಪ್ನಾ ಧ್ಯಾನ ಕರ್ತೆ ರಹತೆ ಹೇ ಹಮೇಶಾ ರತ್ ರಹತೆ ಹೇ ಮಗ್ನ ರಹತೆ ಹೇ. ಇನ್ಕಾ ಸಂಗ ಕರ್ನೆ ಸೇ ಭೂತ ಪ್ರೇತ ಆದಿ ಜೊ ನಿಚಲಿ ಯೋನಿಯಾ ಹೇ ವೋ ಭೀ ಪವಿತ್ರ ಹೋ ಜಾತಿ ಹೇ. ಯೇ ಶಿವಜಿ ಕಾ ಏಕ ವಿಶೇಷ ಸೇವಾ ಭೀ ಹೇ ವಿಶೇಷ ಸ್ಥಾನ ಭೀ ಐಸಾ ಹೇ ಕಿ ಶಿವಜಿ ಕೆ ಆಶ್ರಯ ಮೇ ಸಬ್ ಪ್ರಕಾರ ಕೆ ಜೊ ಅವಾಂಛಿತ ಯಾನಿ ಕಿ ಪತಿತ ಜೀವ ಹೋತೆ ಹೇ ಜೊ ಸೂಕ್ಷ್ಮ ದೇಹ ಕೋ ಖೋ ಬೈಠತೆ ಹೇ ಕಿಸಿ ಅಪರಾಧ ಕೆ ಕಾರಣ ಔರ್ ಕೇವಲ ಸೂಕ್ಷ್ಮ ಸ್ಥೂಲ ದೇಹ ಕೋ ಖೋ ಬೈಠತೆ ಹೇ ಔರ್ ಸೂಕ್ಷ್ಮ ದೇಹ ಕೆ ಸಾಥ ಹೀ ರಹತೆ ಹೇ ಮನ್ ಬುದ್ಧಿ ಅಹಂಕಾರ ಕೆ ಸಾಥ. ಐಸೆ ಪ್ರೇತ ಯೋನಿಯಾ ಜೊ ಹೇ ವೋ ಶಿವಜಿ ಉನ್ಕೋ ಆಶ್ರಯ ದೇತೆ ಹೇ ಔರ್ ಶಿವಜಿ ಕೆ ಸಂಗ ಸೇ ಉನ್ಕೋ ಅಚ್ಛಿ ಗತಿ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋ ಜಾತಿ ಹೇ. ಮತಲಬ್ ಶಿವಜಿ ಪತಿತ ಪಾವನ್ ಭೀ ಹೇ ವೋ ಇತನೆ ಮಹಾನ್ ವೈಷ್ಣವ ಹೇ ಕಿ ಪತಿತ ಸೇ ಪತಿತ ತಮೋಗುಣ ಮೇ ಸ್ಥಿತ ಜಿತ್ನೆ ಜೀವ ಹೇ ವೋ ಭೀ ಇನ್ಕೆ ಸಂಪರ್ಕ ಮೇ ಆನೆ ಸೇ ಪವಿತ್ರ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ ಆಗೇ ಜಾಕರ್ ಶರೀರ ಕೋ ಪ್ರಾಪ್ತ ಕರತೆ ಆಗೇ ಜಾಕರ್ ಭಗವಾನ್ ಕೆ ಭಕ್ತೋ ಕಾ ಸಂಗೀ ಪ್ರಾಪ್ತ ಕರತೆ. ತೊ ಯೇ ಶಿವ ಭಗವಾನ್ ಜೊ ಹೇ ಯೇ ಏಕ ತರಹ ಸೇ ಕೃಷ್ಣ ಸೇ ಅಲಗ್ ನಹೀ ಹೇ ಲೇಕಿನ್ ಏಕ ದೃಷ್ಟಿ ಸೇ ವೋ ಕೃಷ್ಣ ಸೇ ಅಲಗ್ ಭೀ ಹೇ. ಜೈಸೆ ದೂಧ ಔರ್ ದಹಿ ಮೇ ಏಕ ತರಹ ಸೇ ಕೋಯಿ ಅಂತರ ನಹೀ ಹೋತಾ ಲೇಕಿನ್ ಅಂತರ ಭೀ ಹೋತಾ ಹೇ. ವೈಸೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಕೋ ದೂಧ ಕಿ ತರಹ ಮಾನಾ ಗಯಾ ಹೇ ಔರ್ ಶಿವಜಿ ಕೋ ದಹಿ ಕಿ ತರಹ ಮಾನಾ ಗಯಾ ಹೇ. ತೊ ಕಹನೆ ಕಾ ತಾತ್ಪರ್ಯ ಯೇ ಹೇ ಕಿ ಸಾರೇ ಗುಣ ಜೊ ಭಗವಾನ್ ಶಿವ ಕೃಷ್ಣ ಮೇ ಹೇ ಉಸ್ಕೆ ಕೇವಲ ಚಾರ್ ಗುಣ ಛೋಡ್ ಕರ್ ವೋ ಸಭಿ ಗುಣ ಶಿವಜಿ ಮೇ ಉಪಸ್ಥಿತ ಹೇ ಔರ್ ವೋ ಪರಮ ಪವಿತ್ರ ಹೋನೆ ಕೆ ಕಾರಣ ಉನ್ಕಾ ಸಂಗ ಜಹಾ ಭೀ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತಾ ಹೇ ಸಬ್ ಲೋಗ್ ವಹಾಂ ಪರ್ ಶುದ್ಧಿ ಕಾ ಅನುಭವ ಕರ್ತೆ ಹೇ. ಐಸೆ ಕೈ ಸ್ಥಾನ ಇಸ್ ವಿಶ್ವ ಮೇ ಹೇ ಜಹಾಂ ಪರ್ ಕೇವಲ ಕೇವಲ ಶಿವಜಿ ಕೆ ಹೋನೆ ಸೇ ಸಬ್ ಲೋಗ್ ವೈಷ್ಣವ ಬನ್ ಜಾತೆ ಹೇ ಔರ್ ಉನ್ಕಾ ಗೌರವ ಹೀ ಕ್ಯಾ ಗಯಾ ಹೇ ವೈಷ್ಣವಾನಾನ್ ಯಥಾ ಶಂಭು ಸಭಿ ವೈಷ್ಣವೋ ಮೇ ವೋ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ವೈಷ್ಣವ ಹೇ. ಇಸ್ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಮೇ ಇಸ್ 14 ಭುವನ್ ಕೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಮೇ ಶಿವಜಿ ಸಬ್ಸೆ ಪರಮ ವೈಷ್ಣವ ಹೇ. और भगवान को बड़े प्रिय हैं। भगवान ने उनको अपने जगन्नाथपुरी के थोड़े से दूर एकाम्रवन यानी भुवनेश्वर में निवास भी दिया है, और शिव जी का भाव और भक्ति इसको देखकर उन्होंने वरदान भी दिया है कि यहाँ पर जो कोई आएगा वो सबसे पहले आपका दर्शन करेगा। जब आपका दर्शन करेगा तो बोले बाद उस मेरे पास आएगा, मेरा दर्शन करेगा जगन्नाथपुरी में पुरुषोत्तम क्षेत्र में, तब उसको मेरे दर्शन का पूरा लाभ प्राप्त हो सकता है। और अगर वो आपका दर्शन नहीं करता है तो मेरे दर्शन का पूरा लाभ उसको प्राप्त नहीं होगा, यहाँ तक कि मुझे जो भोग लगाया जाएगा वो सबसे पहले आपको अर्पण किया जाएगा। ये यहाँ पर नहीं, केवल पुरुषोत्तम क्षेत्र और भुवनेश्वर, ये नंदगांव में भी ऐसा ही है। कृष्ण बलराम ने भी उनको वरदान दिया है, यशोदा माई ने वरदान दिया है कि कृष्ण बलराम को जो भोग लगेगा उसके बाद तुरंत आपको भोग लगाया जाएगा, जो उनको जल चढ़ाया जाएगा वो जल पहले आपके सर पर चढ़ाया जाएगा, फिर उसके बाद जनता को उपलब्ध होगा। ऐसे कई स्थान हैं, और खास करके सिर्फ ब्रज में वृंदावन भूमि में शिव जी बहुत अद्भुत लीला करते हैं भगवान की सेवा में। तो ये शिव तत्व जो है ये बहुत श्रेष्ठ तत्व है। जीव तत्वों में अनेक अनंत करोड़ों अब जो खरबों जीव प्राप्त हो जाते हैं अनेक योनियों में, देवताओं के योनि में अनंत करोड़ों देवताएं निवास करते हैं, विष्णु तत्व भी अनेक लक्ष लक्ष विष्णु के स्वरूप होते हैं, लेकिन शिव तत्व के केवल एक ही व्यक्ति होते हैं, वो है शिवशंकर भगवान। 55 भगवान के गुण उसके उनके अंदर प्राप्त दिखाई पड़ते हैं परिपूर्ण अवस्था में, और विशेष बात यह है कि दिव्य शक्ति होने के नाते उनको महादेव भी कहा गया है। ब्रह्मा जी के पुत्र होने पर भी ब्रह्मा जी भी उनकी पूजा करते हैं महादेव के रूप में। ऐसा ये अनोखा अद्भुत स्थान है शिवजी भगवान का, और ये शिवजी भगवान केवल दक्ष के जमाई बन गए, इसलिए दक्ष ने अपने स्तर पर उनको सोचना चाह आरंभ किया, और इसके लिए इस गर्व के कारण उनके हाथों से उनके मुख से ये शिवजी का अपराध हो रहा है। जब कोई महान महान व्यक्ति हमारे रिश्ते में आ जाता है, हमारा जमाई बन जाता है या हमारा बहू बन जाती है, हमारा कोई चचेरा भाई बन जाता है, तो हम उसको एकदम सामान्य समझने लगते हैं, पर अहंकारवश सोचते हैं कि मैं उनसे उम्र में बड़ा हूँ, उनसे उम्र में छोटे हैं, तो उनका अपराध कर बैठते हैं। और इस तरह से इनकी गति क्या होती है, जो शिव जैसे भगवान के भक्तों का अपराध करते हैं वो ऐसी दुर्गति को प्राप्त होते हैं कि उनका कोई गर्व हो ही नहीं सकता। उसके बाद में दक्ष का क्या होगा, उसका सर कट गया और पुनरुज्जीवन पुनरुद्धार के रूप में उनको बकरी का सर लगाया गया। बकरी का सर लगाने का मतलब क्या होता है, कोई उसकी वैल्यू नहीं होती है। विशेष रूप से बकरी का सर ही क्यों लगाया गया, ताकि जो अहंकार के वश उन्होंने जो अपराध किया था वो अहंकार दोबारा उनके हाथ उनके मन में ना आ जाए, उनके अस्तित्व में ना आ जाए, और उस अहंकार के वश वो कोई अपराध न कर बैठे। तो एक तरह से भगवान की दया है, एक तरह से दंड भी है। तो पार्वती जी यहाँ पर अपने पति होने के नाते उनका गौरव नहीं कर रही है, एक महान वैष्णव होने के नाते गर्व कर रही है, यानी कि ये मेरे पति इसलिए महान है, ये अपने आप ही महान है, और मेरा ही भाग्य है कि मैं उनकी पत्नी हूँ। हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। तो शिव जी के पास जब हम जाते हैं तो आमतौर पर भौतिक इच्छाओं की इच्छा करते हैं कि पूर्ति हो जाए हमारी भौतिक इच्छाओं की, लेकिन शिव जी के पास जाकर केवल भगवान की भक्ति मांगनी चाहिए, क्योंकि भक्ति मांगने भक्ति देने देने के लिए वो सक्षम है, और उनके पास जाने के बाद भक्ति प्राप्त होती है तो हमारा उद्धार हो जाता है। बहुत बहुत धन्यवाद। आज हम सवेरे